माझे या विस्तारलेपणाचे निनावे हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, की बीजची जाहला तरू अथवा भंगारची हळंकारू थिजले, तेची मग विश्वाकारे वोथी जले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे। महदादी देहांते ये अशेषिही भूते, पै माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण, तरी तया फेणा आतू पाहता जेवी जळ न दिसे पंडुसुता, ना तरी स्वप्नींची अनेकता चेईलिया नोहिजे, तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ पाही सांगितलिया मागा, म्हणूनी बोललिया बोलाचा अतिसो न किजे या लागी हे असो, परी मज आतू पैसो दिठी तुझी।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने संसारहाला हलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर सन। साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव। कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी। नामस्मरणाने जे अनुभव प्राप्त होतात त्या विषयाच्या संदर्भात आपण या हरिपाठाच्या अभंगातली ही दोन चरण पाहणार आहोत। त्या अभंगामध्ये पुढे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। अतिशय अंतरंग असा हा अभंग। हरिपाठ हा किती खोल जाऊन निरूपण करतो। नामाच्या प्रक्रिया हरिपाठामध्ये सांगत असताना कोणीही परमार्थी कोणत्याही मार्गातला, योग मार्ग असो अथवा अन्य कोणता मार्ग असो, जिथपर्यंत जातो तिथपर्यंत नामस्मरणाने देखील साधक जातो, त्याला साधू बोध होतो। तो अहंकाराच्या अंगाने थोडा देखील शिल्लक राहत नाही, बाहेर जरी देह दिसत असला तरी देखील। नुरोनिया ठेला, त्याच्या ठिकाणी जो अनुभव असतो तो अनुभव पूर्णपणाने मुरून राहतो। जसा मुरंबा कसा मुरतो, तसा अनुभव पूर्णपणाने मुरून तो अनुभव रूपच होऊन जातो। जशी कापराची वात त्याला अग्नी लागल्यानंतर अग्निस्वरूप होते, तशा प्रकारे त्याला सगळ्या देहाला बोध होतो, कापराच्या वातीसारखा, आणि तो अग्नी जसा आपल्या ठिकाणीच म्हणजे कापुराच्या ठिकाणीच प्रज्वलित होतो आणि त्याच ठिकाणी जसा विलीन होऊन जातो, तसं त्याच्या ठिकाणी ज्ञान देखील प्रदीप्त होतं आणि ज्ञानाचा अभिमान देखील पूर्णपणाने त्याच्याच ठिकाणी लीन देखील होतो, लय देखील पावतो। नामस्मरणाच्या योगाने बोध प्राप्त होतो, त्या बोधाने कोणीही साधू बोधापर्यंत जातो। साधू बोध हा अंतिम अनुभव, साधूंचा बोध तो साधू बोध, साधकाचा बोध तो साधकाचा बोध, साधू बोध म्हणजे साधूंचा बोध। मुमुक्षूला झालेला बोध निराळा, की माझे किती जन्म वाया गेले, आतापर्यंत मी कसं जीवन जगत होतो, आता संत संगतीला जायला पाहिजे, हा मुमुक्षूला झालेला बोध असतो। साधकाला झालेला बोध याच्यापेक्षा जास्त असतो, जे सद्गुरु सांगतात जे साधू सांगतात त्याच्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे। बळजबरीनी आपल्या ठिकाणी बोध निर्माण करण्याचा प्रयत्न साधक करत असतो, मी देह नाही मी तोच आहे अशा प्रकारच्या उपदेशाची आवृत्ती साधक आपल्या ठिकाणी करत असतो, आणि साधूच्या ठिकाणी ही गोष्ट सहजच असते, सुखे नैव असते, त्याला साधू बोध असं म्हणतात। हा जो साधू बोध होतो ती काही अचानक घडणारी गोष्ट नाहीये, एका क्रमाने साधू बोध होत असतो। त्याच्याकरता बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध अशा सगळ्या दशांमधून अवस्थांमधून त्या व्यक्तीला जायला लागतं। एकदम कोणी म्हणेल मला साधूबोध झाला असं होऊ शकत नाही, किंवा व्हायला हवा तर तसं होऊ शकत नाही, हळूहळू होतो। कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भा दयो यथा तद्वत आत्मविचारेण अपि कालेन परिपच्यते। धान्य कृषी याचा अर्थ जसं काळाने परिपक्व होतो, गर्भ काळाने परिपक्व होतो, काही काळ जायला लागतो, तसा हा जो साधू बोध आहे तो साधू बोध देखील काळाने परिपक्व होणारी गोष्ट आहे, हळूहळू। म्हणून साधू बोध होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सामान्य स्तरापासून ते साधू बोध होईपर्यंत अशी सगळी मार्गक्रमणा दाखवते। आपल्याला मनशांतीची आवश्यकता आहे, आपलं जीवन वाया चाललेलं आहे, आपलं किती आयुष्य निघून गेलं, विषयाचा उपभोग घेता घेता असमाधानच वाढत चाललेलं आहे, अशा प्रकारचा बोध प्रथम होणं आवश्यक आहे। या जीवनामध्ये आपण जे जीवन जगतोय त्या जीवनामध्ये विशेष अर्थ नाहीये हे समजलं पाहिजे, आणि हे ज्याला समजतं तो ज्याचं जीवन धन्य झालेलं आहे ते कशा प्रकारे धन्य झालं हे देखील पाहायला जातो, प्रवृत्त होतो। त्याच्या असं लक्षात येतं की मानावर, सत्तेवर, संपत्तीवर, विद्वत्तेवर जीवनाची धन्यता तेवढी अवलंबून नाहीये, सुरुवातीच्या कल्पना मात्र अशा असू शकतात। आणि मग त्याची वाटचाल जी मान, सत्ता, संपत्ती, विद्वत्ता या मार्गाने चाललेली असते, शेवटी सुखाकरता, समाधानाकरता, आनंदाकरता सगळं चाललेलं आहे, आपला मार्ग चुकला किंवा आपली गृहीत चुकली असं त्याला समजायला सुरुवात होते, आणि हे समजायला सुरुवात झाल्यापासून तो जीवनाची खरी सुख शोधायला प्रारंभ करतो आणि मग त्याच्या असं लक्षात येतं की शांत बसून सुख आहे. मग प्रार्थनेमध्ये सुख आहे, नामस्मरणामध्ये सुख आहे, ध्यानामध्ये सुख आहे, उत्तम विचार ऐकण्यामध्ये सुख आहे, असं त्याच्या लक्षात यायला सुरुवात होते. तो वाचन करायला लागतो, चिंतन करायला लागतो, मनन करायला लागतो. हे जीवन आपल्याला प्राप्त होईल का याच्या संबंधी तो उत्सुक होतो आणि असं औत्सुक्य त्याला क्रमाने शास्त्राचं वाचन आणि मग नंतर संतांचं दर्शन करवतं. तो संतांकडे येतो, संतांचं चालणं बोलणं त्यांचा विचार करणं या सगळ्या गोष्टीने तो भारावून जातो. त्याला असं वाटायला लागतं की हे जीवन आपल्याला हवं आहे, ज्या जीवनाच्या आपण शोधात आहोत ते हे जीवन आहे, असं जीवन आपण जगायला पाहिजे. आणि मग संत त्याची तळमळ पाहून, त्याची करण्याची इच्छा पाहून त्याला सांगायला सुरुवात करतात. तो संतांकडून आत्मविचाराचं ग्रहण करतो, साधना घेतो आणि त्या साधनेशी अत्यंत एकनिष्ठ राहून तो वाटचाल करायला सुरुवात करतो. मुख्यतः संत जी साधना देतात ती साधना बोध, आत्मबोध, आत्मविचार आणि साधना अशा दोन्ही गोष्टी सांगतात. त्याच्या ते लक्षात आणून देतात की तू देह मन बुद्धी नाहीस, तू परमात्मा स्वरूप आहेस, तू रामरूप आहेस, तू कृष्णरूप आहेस, याचाच अर्थ परमात्मा स्वरूप आहेस. अथवा सच्चिदानंद जन्म मरण रहित असं तुझं खरं रूप आहे, तू देह मन बुद्धी नाहीस. आणि हे लक्षात येण्यासाठी म्हणून ते त्याला साधनं सांगतात. आता हा नामस्मरणाचा विषय चाललेला आहे. सद्गुरु जेव्हा नाम देतात तेव्हा सद्गुरु ज्या बोधानी नाम घेतात, साधू बोधानी नाम घेतात ते, आणि साधक जे नाम घेतो ते, याच्यात महत अंतर असत. जमीन आणि आसमान हे अंतर या दोन नामस्मरणामध्ये असत. नामस्मरण दोघही करत असतात तरी देखील ज्या समजाने हा नाम घेत असतो तो ती समज, आणि संत ज्या बोधानी नाम घेत असतात, सांगत असतात तो बोध, याच्यामध्ये फार तफावत असते, फार अंतर असतं. पण तरी देखील तो प्रेरित झालेला असतो म्हणून तो नामस्मरणाला प्रवृत्त होतो. आणि नामस्मरणाने हळूहळू त्याच्या क्षीण वृत्ती व्हायला सुरुवात होते. ज्या वृत्ती फार दांडग्या झालेल्या असतात विषयाच्या ठिकाणी त्या हळूहळू क्षीण व्हायला सुरुवात होते आणि सूक्ष्म विषयाच्या ठिकाणी म्हणजे परमात्मा विषयाच्या ठिकाणी देखील वृत्ती रमायला सुरुवात होते. साधू ज्या बोधानी नाम घेतात तो बोध, आणि सामान्य मनुष्य ज्या बोधानी नाम घेतो तो बोध, याच्यामध्ये अशा करता फरक असतो की याला काहीही माहीत नसतं आणि त्यांना अनुभव असतो. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेत असताना किंवा करत असताना सर्व ठिकाणी ज्या गोष्टी वापरून, ज्या गोष्टीचा आधार घेऊन व्यवहार केला जातो त्याच गोष्टींचा आधार घेऊन साधना करावी लागते, याला नाईलाज असतो. म्हणून योगसूत्रकार असं सांगतात की प्रथम तर्काचा आधारच तो घेतो. जसं बाहेरही तर्काचा आधार घ्यायला लागतो तसा तर्काचाच आधार तो घेतो सुरुवातीला. मग ध्यानाची साधना असो अथवा नामस्मरणाची साधना असो, तर्काच्या पलीकडे जाणं त्याला शक्य नसल्यामुळं, संतांची भाषा आणि याची समज याच्यामध्ये खूप अंतर असल्यामुळं तो त्याला जमेल तेवढ्या तर्कापासून सुरुवात करतो आणि त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय त्याला उपलब्ध नसतो. त्याला जर ध्यानाची साधना सांगितलेली असेल आणि सांगितलंय त्याला की तू परमात्म स्वरूप आहेस, तो प्रभू सच्चिदानंद आहे आणि तू आणि तो यांच्यामध्ये काही अंतर नाही, एक आहात, तो आपल्या स्वतःला देह समजत असताना तो तर्कानी आपण कसे जीवरूपाला आहोत, देह मनबुद्धीच्या पलीकडे आहोत हेच शोधत राहतो तर्कानी. आणि परमात्म्याशी देखील तर्क करतो, त्याला जमेल तसा तर्क करतो. आणि मग तो सोहम या शब्दाचं देखील आलंबन धरतो पण तर्कानी धरतो. आणि नामस्मरण करत असेल तरी देखील तो हीच गोष्ट तर्कानीच करतो. मागच्या वेळेला मी सांगितलं तर की वाच्य वाचक आणि त्याच्यामध्ये तर्क अशा पद्धतीने शब्द चालतो. नामस्मरणाच्या ठिकाणी देखील तो हेच करतो. राम नाम घेत असेल तर राम हा परमात्मा आहे हा त्याच्या दृष्टीने तर्कच असतो, अनुभव नसतो. श्रद्धा असते, तर्क असतो. तसंच नाम आणि परमात्मा, आपण घेत असलेलं नाम आणि परमात्मा, आपण घेत असलेलं नाम त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी म्हणून कोणता तरी शब्द असतो. जर नीट पाहिलं, नीट दृष्टीने पाहिलं तर परमात्म्याला संबोधिलेली संज्ञा आणि परमात्मा प्रत्यक्ष याच्यामध्ये फरक असणार. जसं मागच्या वेळेला मी म्हटलं तर की अश्व म्हणजे घोडा, त्याच्याऐवजी तबेल्यात नेऊन दाखवायला पाहिजे. खरं म्हणजे शब्दाला पर्यायी शब्द हा खरा अर्थ नाहीये. पण राम असं म्हटल्यानंतर वर्णाक्षर एवढी आहेत 52, त्याच्यातली दोन वर्णाक्षर एकत्र केली, रला एक कान्हा दिला आणि त्याच्या पुढं म नावाचं एक अजून वर्णाक्षर काढलं आणि राम हा शब्द तयार झाला. या वर्णाक्षराच्या समूहाचा आणि परमात्म्याचा तसा संबंध काही नाही, काहीच नाही. पण तो तर्कानी आणायला लागतो की हे जे नाम आहे हे नाम परमात्म्याचं आहे असा तर्क लावायला लागतो. जो वाचक आहे आणि जे वाच्य आहे आणि तर्क आहे, वाच्य म्हणजे त्या राम या शब्दाच्या अर्थाने जो वाच्यार्थ आहे तो तर्क आणि राम हे शब्द हे वाच्य झाले आणि वाचक म्हणजे त्याचं स्मरण करणारा मी, अशा तीन गोष्टी तिथे राहतात. आणि प्रथम तो तर्कानी का होईना, पण प्रत्येक नाम घेत असताना आपण राम असं म्हटल्यानंतर इथं कित्येक राम नामाच्या व्यक्ती वगळून फक्त परमात्म्याचं स्मरण करायला सुरुवात करतो. आणि कधीही भाषेचं ज्ञान आपल्याला वस्तूचं ज्ञान प्राप्त करून देतं, कधीही. इथं असलेल्या एवढ्या सगळ्या वस्तू आहेत, त्या वस्तूची नामही वर्णाक्षरच आहेत, त्यांचा आणि त्या वस्तूचा तसा संबंध काही नाही. पण व्यवहाराकरता म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात यायला सुरुवात होते.
याचं कारण त्या सार्वकालिक आहेत, सर्वांनी मान्य केलेले आहेत आणि सोयीकरता आहेत, या तर्काचा पुरेपूर उपयोग करून तो नामस्मरण करायला सुरुवात करतो. हा तर्क जेव्हा अति उत्कृष्ट काम करायला लागतो, जमतो, तेव्हा त्यांनी उच्चारलेलं नाम परमात्मा आणि नाम घेणारा तो वाचक स्वतः हे एक आहेत असाही तर्क तो करू शकतो. आणि साधना ही सुरुवातीला अशीच घडत राहते. मुखानी नाम अद्वैत भाव, सारासार विचार, चिंतन, तर्क असं सगळं एकत्रित करून तो नाम घेतो आणि मग प्रत्येक नामाबरोबर, खरं म्हणजे या तर्कासहित नाम घेणं असं करता करता हा तर्काचा देखील विचार होऊन जातो आणि तो विचार त्याच्या अंतःकरणामध्ये पक्का ठसायला सुरुवात होते. इतका पक्का ठसतो की मग पुढे पुढे म्हणजे कितीतरी काळ अशा एका योग्य मार्गाने, याच्यापेक्षा अन्य कोणत्याही मार्गाने न जाता, बेसावतपणा किंचितही न ठेवता, नाम घेत असताना तो तर्क म्हणजे राम परमात्मा तोच जीव आहे, नाम ही परब्रह्म आहे, एवढा तर्क प्रत्येक वेळेला लावायला लागत नाही अशी त्याची परिस्थिती होते आणि ते विचारामध्ये उतरतं. म्हणजे राम म्हटल्याबरोबर आपण नाम आणि परमात्मा हे एक आहेत असं तर्काखेरीज स्फुरायला सुरुवात होते. याला सविचार पद्धतीने नाम घेणं असं म्हटलेलं आहे. तिथं खूप अवघड अवघड शब्द, सवितर्क संप्रज्ञात ते शास्त्रीय शब्द झाले. मग सविचार संप्रज्ञात शास्त्रीय शब्द झाला. पण घडतं असं, अशा सवितर्क आणि सविचार, हा सविचार इतका ठसायला सुरुवात होते की नाम घेताना विचारच येतो की आपण परमात्मा आणि नाम एकरूप आहेत. परमात्म्यासंबंधी तर्क केलेला असतो पण इतर ठिकाणी वृत्ती इतक्या क्षीण झालेल्या असतात, बाहेर कुठेही वृत्ती जात नाहीत, स्थूल वृत्ती सगळ्या नामावर आणलेल्या असतात, त्यामुळे चित्ताच्या क्षीण वृत्तीच्या तारतम्यानी हळूहळू त्याला परमात्मभाव स्फुरायलाच सुरुवात होते. विचार जरी असला तरी त्या विचाराने तो परमात्मभावाशी जवळ जातो आहे असं त्याला वाटायला लागतं. हे जे सवितर्क आणि सविचार या पद्धतीने एकरूपता जी घडते, त्या एकरूपतेमध्ये तीन गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्यात. एक गृहीतृ, ग्रहण आणि ग्राह्य. गृहीतृ म्हणजे आपण स्वतः पुरुष नामाला बसलेला तो गृहीतृ, ग्रहिता. आणि ग्रहण म्हणजे त्याच्यापाशी जे स्वीकारण्यासाठी योग्य आहे तेवढं, म्हणजे इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, हे त्याचं ग्रहण करण्याची साधन आहेत. आणि जे ग्राह्य आहे तो ग्राह्य म्हणजे विषय. एरवी कसं होतं विषय सेवनामध्ये, गृहीतृ मी स्वतः असतो, जीव, ग्रहण असतात माझी इंद्रिय आणि ग्राह्य असतात विषय. पण नामस्मरण ही सूक्ष्म साधना असल्यामुळं या ठिकाणी विषय असतो परमात्मा, ग्रहण असतात ती ग्रहण करायला सक्षम, तिथं इंद्रियांचं जवळपास काम नसतं, त्यांचं काम बंद होऊन जातं. सुरुवातीला तर्काचा तो उपयोग करत असतो, मग नंतर किंचित तर्कच त्याला उत्तम विचार प्राप्त करून देतो. म्हणून खरं जे ग्रहण आहे ते ग्रहण चित्त किंवा मन हे राहतं, बुद्धीही काही प्रमाणात ते काम करतेच, आणि ग्रहिता किंवा गृहितृ तो मात्र कायमच असतो. आणि या तर्कानी त्याला समाधान सुरुवातीला जे मिळतं ते तर्काखेरीज, तर्क सहज झाल्यामुळं, विचार स्फुरायला लागल्यामुळं तीच गोष्ट घडायला सुरुवात होते आणि विचाराच्या अंगानी तो एकरूपता अनुभवायला लागतो. पण या ठिकाणी ही त्रिपुटी मात्र शिल्लक असते. मग नंतर नंतर असं होतं की नामाचं उच्चारण पण नामाच्या उच्चारणाबरोबर नाम, नामधारक, नामी आहेत असा तर्क बंद झाला, तो विचारामध्ये परावर्तित झाला. पण तो विचारही वेगळेपणाने करायला लागत नाही. सच्चिदानंद परमात्मा आहे, नाम घेणारा जीव सच्चिदानंद आहे आणि नाम सच्चिदानंद आहे असा विचार करून त्याला जे समाधान मिळत होतं त्याच्याऐवजी फक्त समाधानच मिळायला सुरुवात होतं. नाम समाधान, नाम समाधान, अशा पद्धतीने जाताना त्याला फक्त आनंदाचा प्रत्यय यायला सुरुवात होते. तेव्हा फक्त ग्रहिता किंवा गृहितृ आणि ग्रहण या दोन गोष्टीच शिल्लक राहतात. जो ग्राह्य विषय आहे तो विषय मनामध्येच येतो, चित्तामध्येच येतो, आणि जो गृहितृ आहे, ग्रहण करणारा, नाम घेणारा पुरुष, त्याच्या ठिकाणी येतो. आणि आपण आनंदरूप आहोत असं स्फुरायला सुरुवात होते. कालांतराने असं घडायला लागतं, म्हणजे कितीतरी काळ असं नाम घेताना, काही वर्षांनी, की नाम आणि आपल्याला होणारा आनंद, म्हणजे गृहितृ आहे जो मी पुरुष, त्याला होणारा आनंद आहे, आणि ग्रहण आहे चित्त जे आनंदाचं ग्रहण करतं, तर ते चित्त देखील गृहितरूपाशी लीन पावतं. जो नाम घेतो त्याच्यापाशी चित्त देखील लीन पावतं. आणि नाम आणि आनंद स्वरूप फक्त गृहितृ किंवा नाम घेणारा पुरुष एवढंच शिल्लक राहतं. त्याला योगसूत्रकारांनी सास्मित संप्रज्ञात असं म्हटलंय. शब्द सोडून द्या, जड वाटत असतील तर सोडून द्या, पण नाम घेणारा जो गृहितृ आहे, मी आहे, पुरुष आहे, तर तोच प्रत्येक नामाबरोबर आनंदरूप असा मी आहे असा जो सुरुवातीला भाव होता त्याच्यातला आनंद देखील सहज भाव होऊन मी एवढाच भाव शिल्लक राहतो. तो आनंदरूप आहे हे गृहितच आहे, तो परमात्म्याशी एकरूप आहे हे इम्प्लाईडच आहे, याच्यामध्ये आता फरक नाही, याच्यापेक्षा वेगळं काही घडत नाही. अशा प्रकारे तर्कापासून, विचारापासून, केवळ आनंदाच्या ग्रहणापासून ते केवळ मीपणाचा भाव, म्हणजे शुद्ध मीचा भाव शिल्लक राहीपर्यंत असं चित्ताच्या तारतम्यानी वृत्ती इतक्या क्षीण होत जातात आणि त्या वृत्ती देखील नाम घेणाऱ्याशी एकरूप, तदाकार अशा पावतात. अशा वेळेला फक्त ग्रहिता किंवा गृहितृ एवढा शिल्लक राहतो आणि तो आपण परमात्मा स्वरूप आहोत अशाच भावात असतो. पण आपण परमात्मा, मी परमात्मा स्वरूप आहे अशा भावामध्ये तो असतो. नाम चालू आहे आणि त्या नामानी नाम घेणार आहे त्याला आपण परमात्मा रूप आहोत असा बोध होतो आहे, अशी ही स्थिती असते. बाकी काही त्याला आता तर्क लढवायला लागत नाही, विचार लढवायला लागत नाही, आपली आनंद स्थिती आहे त्याची आठवण ठेवायला लागत नाही सहजच. आणि असं करता करता जो ग्रहिता आहे तो ग्रहिता आपण परमात्म स्वरूप आहोत किंवा आपणच एक आहोत, परमात्माही हा शब्दही तिथं नाही, पण परमात्मा आहे, आनंद रूप आहे, हे सगळं गृहित आहे. त्या ग्रहित्याच्या ठिकाणी बीजरूपानी या भावाबरोबरच अनेक काही भाव असतात. बीजरूपानी संस्कारवशात जशा वासना असतात, सूक्ष्म देहबुद्धी असते, सत्व रजतम अत्यंत सूक्ष्म स्थितीत शिल्लक असतात, त्या वासनारूपी बीज तिथं नाहीस व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी ही जी वासना आहे ही वासनाच नाहीशी व्हायला लागते आणि मग फक्त परमात्मा आहे असा भाव शिल्लक राहतो. शास्त्रकारांनी याला असंप्रज्ञात असं म्हटलेलं आहे. आणि त्याला अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो आणि असा अध्यात्म प्रसाद रोज नामस्मरण करताना मिळवत असताना आपल्या स्वतःविषयीचा त्याचा बोध पक्का व्हायला लागतो. आपण नसून परमात्माच एक आहे अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. तसंच व्युत्थान समयी तो आपली स्वतःची परमात्म स्थिती विसरत नाही असं त्याचं होतं आणि तो जगताकडे पाहतो ते देखील अत्यंत निरभिमान वृत्तीनी आणि जगत ही परमात्माच आहे, कारण आता चित्तवृत्ती त्याला एकच ज्ञान देतात ते म्हणजे परमात्म्याचं. त्यामुळं परमात्मा भावच त्याच्या ठिकाणी शिल्लक राहतो. अशा प्रकारे आपण परमात्म स्वरूप किंवा आपण हा देखील शब्द नाही आणि बाहेरही परमात्माच भरून राहिलेला आहे अशा अनुभवाची सहज अवस्था त्याच्या ठिकाणी निर्माण होते. त्याच्या प्रकृतीचा नाम घेत असताना तर लय झालेला होता, पण नाम घेत नसताना देखील व्यवहार करत असताना देखील जवळपास लय झालेला असतो. एक प्रकारे विदेही अवस्था त्याला प्राप्त होते. याला साधू बोध असं म्हणतात. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, तो देहाच्या अंगाने अगदीच नाहीसा होतो, म्हणजे देहभाव त्याचा अगदी संपलेला असतो, मात्र तो असतो, आत्मभावानी असतो. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, त्याचं अज्ञान ज्ञानामध्ये नाहीसं होतं आणि ज्ञान देखील पूर्ण परमात्मभाव प्राप्त होऊन ज्ञान झालं आपल्याला असा भावही नाहीसा होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं अति सुंदर वर्णन केलेलं आहे. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ठ जाळून या स्वये जळे, जसा अग्नी लाकूड जाळून स्वतःही जळून जातो, तैसे अज्ञान ज्ञाने नेले. ज्ञानानी अज्ञान नाहीस झालं, आपण पे वस्तू देऊनी गेले आणि आपण स्वतः ज्ञान देखील नाहीस झालं, पण वस्तू भाव देऊन परमात्मा भाव देऊन ज्ञान देखील संपलं. ऐसे जाणणेनी वीण उरले जाणते जे, मी जाणतो या भावाखेरीज जाणणं शिल्लक राहिलं. तो गा उत्तम पुरुषु, 15व्या अध्यायात आलेले अव्यय आहेत, त्याला उत्तम पुरुष असं म्हणायचं. उत्तम पुरुष असतो अन्या परमात्मा इति उदारहुता, त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. तो परमात्मा या नावाने ओळखला जातो। ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, मग एकपण ना दुजे, मी एकटा आहे अथवा द्वैत आहे असे नाही हे नेडीजे, काही आहे काही नाही हे काही तो जाणत नाही। अनुभव निर्बुजे बुडाला जेथे, ज्या ठिकाणी अनुभव देखील बुजला लाजून बुजतो कसा एखादा तसा बुजून गेला अनुभव, आणि जिथं बुडून गेला ऐसे आधी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही, असं जे काही आहे असा उत्तम पुरुष तो होतो। जे परमात्मा इही बोली जे नामी, जे परमात्मा या नावानी ओळखलं जातं। एरवी न बोलणेची बोलणे, एरवी या बाबत बोलणं म्हणजे ज्याच्या संबंधी बोलता येत नाही त्याच्या संबंधी बोलण्यासारखं आहे। एरवी न बोलणेची बोलणे, जेथींचे सर्व नेणीवा जाणणे, मी जाणतो हे जाणणारा मीच असतो, मी म्हणतो ना हे मी व्यवस्थित जाणतो, आणि मी हे जाणत नाही हे जाणणारा कोण असतो, हे जाणणारा देखील मीच असतो। म्हणजे जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी जाणणारा मीच असतो। एरवी न बोलणेची बोलणे, जेथींचे सर्व नेणीवा जाणणे, सर्व प्रकारचं अज्ञान देखील जाणणारा मीच आहे, मी जाणत नाही या पद्धतीने मीच जाणतो। अशा रीतीने मूळ जो जाणीव स्वरूप आहे तिथं तो जाऊन बसतो। काहीच न होनी होणे जे वस्तू गा, आपण स्वतः काहीही नाही असा बोध होऊन जो होऊन राहिलेला आहे त्याला वस्तू किंवा परमात्मा किंवा परब्रह्म किंवा उत्तम पुरुष असं म्हणतात। इथेही तेच म्हटलंय, तो नुरोनिया ठेला, तो उरला नाही आणि उरला। सोहम तेही अस्तवले, बघा तोच मी आहे या भावाचा देखील तिथं अस्त होतो। जेथ न सांगतेची सांगणे झाले, काही सांगता येत नाही अशी गोष्ट तिथं व्याख्यानाचा विषय झाली। गुरोस्तु मौनम व्याख्यानम, मौन होऊन ज्याचं व्याख्यान घडतं खरं म्हणजे अशी गोष्ट झाली। द्रष्टुत्वेसी गेले दृश्य जेथ, दृश्य नाहीसं झालं पण दृश्याच्या सापेक्ष असणारा द्रष्टाही नाहीसा झाला। द्रष्टा दृश्य हे जाये, त्या ठिकाणी द्रष्टाही गेला आणि दृश्यही गेलं। दृश्य गेलं समजू शकतो पण द्रष्टा गेला, मग ती झोप तर असली पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे? द्रष्टाही गेला तर मग कसं व्हायचं असं कोणीतरी म्हणेल। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी असं म्हणतो हेची अनुभवे तेची पाहे रूप जया, हे जो अनुभवतो तोच त्याला पाहतो, काय ते रूप आहे ते हे शब्दांनी सांगता येणार नाही। सुखासी सुदैव जोडिले, जे तेजासी सुखासी सुख जोडिले, सुखाला सुख प्राप्त झालं, मुळात सुखरूप असलेला त्याला आता त्याचं मूळ स्वरूप प्राप्त झालं। सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सापडले, मुळातच तो होता त्याला आता आपलं आत्मस्वरूप सापडलं। शून्य ही बुडाले महाशून्य जेथ, आला शब्द। शून्य देखील ज्या महाशून्य सत्तेमध्ये परब्रह्म सत्तेमध्ये बुडून गेलं अशी विलक्षण स्थिती. जो आपणपेची आपणया प्रकाशवी तसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे. जो आपणच आपल्याला प्रकाशमान करतो. परवाच्या सत्संगावर माइंडकर काकांचा प्रश्न होता, त्याचं हे इथं उत्तर आलं. असा प्रश्न होता परवा गुरुवारच्या सत्संगात झाल्यावर झालेला की जर सगळं संपलं तर आपल्याला ज्ञान झालं हे कोणाला समजलं. तो स्वसंवेद्य असल्यामुळं स्वतःच जाणतो मन संपल्यावर देखील. जो आपण पैची आपण या प्रकाश वी तसे धनंजया आपणच आपल्याला तो प्रकाशित करतो. काय बहु बोलो जया नाही दुजे. ज्या ठिकाणी दुजं काहीच नाही अशी विलक्षण स्थिती तिथं होऊन राहते. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. कसा तो नाहीसा होतो आणि राहतो याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन आहे. समर्थांनी केलेलं ऐकायचं असेल तर ऐका. जे आठविताची विसरीचे विसरोन काय, जे आठविताची विसरीचे विसरोन काहीच, जे आठविताची विसरे जे आठविताची विसरीजे विसरोन आठविजे जाणोनिया नेणीजे परब्रह्मते. असं समर्थ म्हणतात. ते म्हणतात की या ठिकाणी हे जाणण्यासाठी मात्र गेलं तर तोच अपाय ठरतो. जेथे उपाय तोच अपाय आणि अपाय तोच उपाय. हे अनुभवे विण काय ओळखो जाणे. तिथं उपाय करू गेला आता हे सगळं समजलं. तुम्ही मला काय सांगितलं निरूपणात आता क्लिव लागला आणि उपाय करायला गेला नाही जमणार. आणि सहज अशा प्रकारे वृत्ती नाहीशा झाल्या, चित्त नाहीसं झालं, एकटा गृहितृ राहिला. मी आनंदरूप आहे असा भावही सहज नाहीसा झाला आणि परमात्म्याने त्याची जागा घेतली. परमात्म भावाने त्याची जागा घेतली. मी ध्यानाला बसलो हे देखील विसरला. आपोआप प्राप्त होत. उपाय तोची अपाय आणि अपाय तोची उपाय. हे अनुभवाविण काय ओळखू जाणे. ते असं म्हणतात ते नुमजताच उमजे. उमजोन काहीच नुमजे. ते वृत्ती विण पाविजे निवृत्ती पद. बघा शब्द कसेत. हे जे समर्थांचे शब्द अथवा ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द हे उपनिषदांनाही ओलांडून जातात. उपनिषदांच्या तोडीचे शब्द. समर्थ पुढे म्हणतात पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच जाणावे बाणले समाधान. पाहणार म्हणजे पाहणारा द्रष्टा. पाहणे म्हणजे पाहण्याची क्रिया. पाहणे जया लागले ते म्हणजे परमात्मा. या तीन गोष्टी पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच बाणावे जाणले समाधान. तेव्हाच समाधान प्राप्त होतं जेव्हा पाहणारा पाहण्याची क्रिया आणि जे पाहायचं ते एक होऊन जातात. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. अशी एक स्थिती असते की ज्या स्थितीमध्ये शून्य स्थितीमध्ये ब्रह्म देखील समस्त क्षणमात्र आणि संसारातून तर तो शून्याच्या ठिकाणी आलेला असतो त्यामुळे तो संसारालाही ओळखत असतो. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया. अनुभव काय आहे तेही त्याला क्षण मात्र जसं विद्युत प्रकाश अगदी किंचित काळ पडतो तसा पण त्याला समजत असतं, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी। साक्षीत्व वृत्तीचे कारण, साक्षी ही वृत्ती आहे, उन्मनी ते निवृत्ती जाणं, जेव्हा उन्मनी प्राप्त होते तेव्हा ही वृत्ती देखील साक्षीत्वाची वृत्ती ही संपते आणि आत्मबोध येतो। जेथे विरे जाणपण विज्ञान ते, ज्या ठिकाणी जाणपण पूर्णपणाने नाहीस होतं विरून जातं त्याला विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असं म्हटलं। जेथ जाणीव सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी। हे उत्तम पुरुषाचंच लक्षण आहे पण समर्थांनी दासबोधात केलेलं आहे। आणि तुकाराम महाराज, सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे। मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, काय संतांनी काही सांगायचं ठेवलं नाहीये पण आपण आज काय काय अभ्यास करतोय आणि याचाच अभ्यास करत नाहीये अशी परिस्थिती होऊन गेली। अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सगळं विश्व नाहीस झालं, जे दृश्य होतं ते सगळं अदृश्य झालं। सुखे मी निज लोगा शून्य सारून तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते, सहज मी आंधळा गा। साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी। आपल्या ठिकाणीच जशी ती ज्योत परत लीन होऊन जाते तसं ज्ञान होतं आणि परत ज्ञान झालं ही भावना देखील संपते, ज्ञानाची सहज अवस्था प्राप्त होते। बाबा महाराज गर्द्यांनी जागृती पळाली निद्राही गळाली, जागृतीही नाहीये आणि निद्राही नाहीये, वृत्ती झाल्या बंद, हो वृत्ती झाल्या बंद। आम्हा भासे ब्रह्मानंद, सकल सुखाचा कंद। हा आम्हाला असं वाटतं की हा ब्रह्मानंद आहे, सर्व सुखाचा कंद आहे, ज्या ठिकाणी जागृतीही नाही आणि ज्या ठिकाणी निद्राही नाही, वृत्ती बंद झाल्या। साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी। मोक्ष रेखे आला, जसं कोणी कर्म रेखेवर जन्माला येतो की नाही, जन्मभर कर्म करत राहतो, कोणी एखादा काम रेखेवर जणू जन्माला येतो, जन्मभर कामवासनेंच्या पाठीमागे फिरत राहतो, तसा हा मोक्ष रेखेवर आला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त, अशा साधूंचा जो अंकिला हरिभक्त, अशा साधूंच्या संगतीची फार मोठी गोडी ज्ञानेश्वरांना लागली असं ते आपल्या स्वतःबद्दल सांगतात। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, त्यामुळं हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। त्यामुळं हरी हा जनी वनी आत्मतत्वी सर्व ठिकाणी दिसायला लागला। जवळपास हेच निरूपण अजून एका अभंगावर येईल तो अभंग आता फक्त उच्चारतो. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके असे उद्गार एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेले आहेत. जे या हरिपाठाच्या मार्गाने गेले ते निवांतची ठेले हेच निरूपण आहे सगळं. भ्रमर गुंतले सुमन कळिके, जसा भ्रमर सुमन कळिकेच्या आत गुंतून पडावा तसा जीव आत आत्म्याच्या ठिकाणी गुंतून पडतो तो अभंग असा आहे. वेद शास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळे, ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी एले. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.